గోవింద గోవిందం. జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం. జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం. జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం. జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. బోలో నంద కే లాల్ కీ జయ. मागच्या वेळेला आपण पाहिलं की जरासंधाच्या वधाची मंत्रणा एक प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराच्या समोर मांडली आणि अशा करता वध करण्याची आवश्यकता सांगितली की जरासंधाचा वध झाल्याखेरीज युधिष्ठिर सम्राट होऊ शकत नाही आणि युधिष्ठिर सम्राट होण्यासाठी राजसूय यज्ञ करणं जो आवश्यक आहे त्यासाठी दिग्विजय ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. युधिष्ठिराचा सूर सुरुवातीला अत्यंत निराशेचा होता. श्रीकृष्ण स्वतः भीम आणि अर्जुन या तिघांबरोबर युधिष्ठिराचा विजय होईल याबद्दल युधिष्ठिर सुरुवातीला साशंक होता. युधिष्ठिराला मारणं का आवश्यक आहे हे भगवंतांनी सांगितल्यानंतर देखील युधिष्ठिराचं मन काही प्रमाणात कच खात होतच. याचं कारण तो भीम आणि अर्जुन यांच्यावर अवलंबून होता. तो असं म्हणायला लागला की भीम आणि अर्जुन हे माझे दोन नेत्र आहेत. युधिष्ठिराचा जर स्वभाव विशेष पाहिला तर भीम आणि अर्जुन यांच्यापासून जो त्यांच्या सामर्थ्याचा लाभ युधिष्ठिराला होणार आहे म्हणून ते युधिष्ठिराला प्रिय आहेत एवढाच विचार युधिष्ठिराचा त्या मागं नव्हता. युधिष्ठिराला आपले उर्वरित चारही भाऊ अत्यंत प्रिय होते. पुढे एकदा गंधर्वानी जेव्हा युधिष्ठिराची परीक्षा पाहिली ते मंत्रित झालेलं पाणी युधिष्ठिर आणायला गेला आणि आपले चारही भाऊ तिथं मरून पडलेले त्यांनी पाहिलेले होते आणि त्या यक्षाच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं जर मिळाली तर एक भाऊ जिवंत होऊ शकेल असं यक्षांनी युधिष्ठिराला सांगितलेलं होतं. युधिष्ठिरांनी यक्षाच्या सगळ्या तत्वज्ञान विषयक प्रश्नांना उत्तरं दिलेली होती आणि ती इतकी चपखल आणि युधिष्ठिराच्या बुद्धिमत्तेचं दर्शन घडवणारी अशी ठरली की तो यक्ष युधिष्ठिरावर अत्यंत प्रसन्न झाला. एक भाऊ कोणीही तू सांग तो जिवंत होईल असं म्हटल्यानंतर युधिष्ठिराने नकुल जिवंत व्हावा, सहदेव जिवंत व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा यक्षाने असं विचारलं की भीम आणि अर्जुन यांच्यासारखे तुलनेनी पराक्रमी अधिक असणारे सोडून तू सहदेवाला तो जिवंत व्हावा असं का सांगतोस? तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की एक कौंतेय माझ्या रूपाने आहे आणि माद्रीचा एक मुलगा जिवंत असणं गरजेचं आहे. तो समतोल होता, समन्यायी होता, त्यामुळे केवळ भीम आणि अर्जुन यांच्या पराक्रमाकडे पाहून युधिष्ठिर भीम आणि अर्जुन आपल्याला हवेत साम्राज्य करता एवढंच त्याचं म्हणणं नव्हतं. तर जरासंधाशी जरासंधासारख्या बलवान अशा राजाशी वैर पत्करल्यामुळं जर एखाद्या भावाला हानी झाली तर स्वार्थाच्या पलीकडे जाऊन ती युधिष्ठिराला कदापि मान्य नव्हती. युधिष्ठिराने अशा प्रकारचे विचार व्यक्त केल्यानंतर अर्जुनाने तिथे विचार मांडले तेही आपण पाहिलं की यज्ञासाठी आपण प्रयत्नच आरंभ न करता राहिलो तर आपली अयोग्यताच त्याच्यातून प्रगट होईल. साम्राज्य प्राप्त करण्यासाठी आपण समर्थ आहोत आणि त्याच्यासाठी अशा कठीण प्रसंगातून जायला लागणारच, क्षत्रियांचं ते कर्तव्य आहे. शत्रूशी युद्ध करणं हे क्षत्रियांचं कामच आहे आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं म्हणणं क्षत्रियोचित आहे असं परत एकदा ठासून सांगितलं. युद्ध न केल्याने कोणी अमर होणार नाहीये असं भगवान म्हणाले. त्यामुळे मृत्यू कधी येईल आणि युद्ध झाल्यामुळंच मृत्यू येईल अशा प्रकारे मृत्यूबद्दल विचार न करता आपण कर्तव्याचा विचार करू असं भगवंत म्हणाले. आणि भगवंतांनी त्या ठिकाणी युधिष्ठिराला जरासंधाला मारण्यासाठी म्हणून एक नीती सांगितली. जरासंधाचं सैन्य चतुरंग होतं आणि अत्यंत उत्तम सैन्य म्हणून गणलं जात होत. भगवंतांनी 17 वेळेला आपल्या सैन्यासहित त्याचे दोन हात केलेले होते, तरी देखील जरासंधाच्या सैन्याला भगवंत कमी लेखायला तयार नव्हते. जर त्याचा सेनेचा व्यूह अत्यंत उत्तम आहे आणि बलवान अशी सेना आहे तर सन्मुख राहून फार मोठी हानी घडवण्याच्या ऐवजी गुप्त रीतीने शत्रूच्या दारापर्यंत आपण पोचावं असं भगवंत युधिष्ठिराला म्हणाले. त्याला एकट्याला गाठू, त्याच्या एकट्याशी लढू आणि त्याला संपून टाकू असं भगवंत म्हणाले. एवढं झाल्यानंतर मात्र एक धोका भगवान श्रीकृष्णांनी लक्षात घेतला आणि की जरासंधाला मारल्यानंतर त्यांच्या सैन्याने आपण वेढले जाऊ आणि कदाचित त्यांचं सैन्य आम्हा तिघांनाही मारून टाकेल. तेव्हा ते असं म्हणाले की तसं जरी झालं तरी काही हानी होणार नाही, आपल्या ज्ञाती बांधवांचं रक्षण करताना आम्हाला मृत्यू आला तर स्वर्गाची प्राप्ती झाली असं आम्ही समजू. याच्यावरून भगवंतांची कोणत्याही परिस्थितीमध्ये जरासंधाशी दोन हात करण्याची इच्छा होतीच असं लक्षात येतं. भगवंतांनी मात्र थेट युद्धाच्या ऐवजी युक्तीचा उपयोग करून जरासंधाला मारावं अशा प्रकारचे विचार युधिष्ठिराकडे व्यक्त केले. अशा प्रकारच्या युद्धामध्ये आपण सुरुवातीपासून सावध असू तर शत्रू अगदी शेवटच्या क्षणी सावध होईल, तोपर्यंत तो बेसावधच असेल, असं भगवंत युधिष्ठिराला म्हणू लागले. शत्रूला आपल्या अहंकारामध्ये कायम ठेवणं आणि बेसावधपणाने त्याला गाठणं हे युद्धामध्ये गरजेचं आहे असं भगवंत म्हणाले. जरासंधावर एकट्याला गाठून प्राणघातक प्रहार करणं हे जास्त उचित आहे, कारण युद्धामध्ये स्वपक्षीयांची देखील हानी होते आणि होता होईल एवढी स्वतःच्या सैन्याची हानी देखील टाळणं उत्तम असं भगवंत युधिष्ठिराला म्हणाले. भगवंतांचं धोरण असं होतं की जरासंधाला जर मारलं तर जरासंधाचा एकूण राजसंघ खिळखिळा होऊन जाईल. पांडव सम्राट होण्याने धर्मराज्य संस्थापनेला गती येईल, त्याच्यासाठी योग्य राजनीतीचा अवलंब करावा असं भगवंतांचं मत होतं. आणि भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले की योग्य राजनीती आणि दैव जर आपल्या बाजूला असेल तर आपल्याला यश मिळेल, पण आपण प्रयत्न करायला हरकत नाही. आपण केल्याशिवाय कळणार नाही की जरासंध मारला जातो की नाही. त्याच्यासाठी कारस्थान करून जरासंधाला मारलं तरी देखील नीतीदृष्ट्या काहीही वावगं ठरणार नाही असं भगवंत म्हणाले. त्याच्या सैन्याशी आपण युद्ध टाळू आणि द्वंद्व युद्धामध्ये एकट्याला गाठून जरासंधाला आपण मारूया अशा प्रकारचा प्रस्ताव युधिष्ठिरासमोर भगवंतांनी ठेवला. एवढं सगळं ऐकल्यानंतर युधिष्ठिर थोडा वेळ स्वस्थ बसला. त्यांनी श्रीकृष्णांना विचारलं की तुझ्याशी इतका काळ युद्ध अनेक वेळेला युद्ध होऊन देखील याचा नाश झाला का नाही, आणि याचे नक्की बलस्थान काय आहे, याचा नक्की पराक्रम तरी कशा प्रकारचा आहे. त्याच्यावर भगवंतांनी जरासंधाच्या जन्मापासूनचा सगळा वृत्तांत युधिष्ठिराला सांगितला, त्याला शंकरापासून मिळालेलं वरदान सांगितलं. आणि हंस आणि डिंभक हे दोन महाबलवान सेनापती त्यांचं सहाय्य त्याला कसं लाभत गेलेलं आहे ते सांगितलं. आणि भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले की हंस आणि डिंभकाला आधीच मी मारलेला आहे, कंसाला देखील मी मारलेला आहे, जरासंधाच्या नाशाचा उचित समय आता प्राप्त झालेला आहे, आपल्या युद्धनीतीचं सूत्र देखील बरोबर आहे, म्हणून बाहुयुद्धामध्ये आपण जरासंधाला जिंकावं. आणि मग भगवंत म्हणाले की माझ्या ठिकाणी नीती आहे, म्हणजे युद्ध नीती आहे, मुत्सद्धीपणा आहे, भीमाजवळ बळ आहे, आणि अर्जुन वेळप्रसंगी आमच्या दोघांचंही रक्षण करेल. आम्ही तिघं मिळून जरासंधाला ठार मारू याच्यावर तू विश्वास ठेव. आणि जरासंध भेटल्यावर काय घडेल, आपण काय म्हणू, जरासंध काय करेल याचा अचूक अंदाज भगवंतांनी युधिष्ठिराजवळ व्यक्त केला. ते असं म्हणाले की आम्ही तिघही एकांतात जेव्हा त्याला भेटू आणि युद्धाचं आव्हान देऊ आणि आमच्यापैकी कोणाही एकाशी युद्ध त्यांनी करावं असं आम्ही त्याला आव्हानपूर्वक सुचवू तेव्हा तो निश्चितपणे भीमाशी द्वंद्व युद्ध करेल. कृष्ण आणि अर्जुन कमी दर्जाचे आहेत, त्यामुळे यांच्याशी जर युद्ध झालं तर अपमान वाटेल आणि अपमानाच्या भयाने तो आमच्याशी युद्ध करायला कदाचित तयार होणार नाही. आणि भीमाशी लढून त्याला जिंकलं तर कीर्ती वाढेल अशा लोभाने तो भीमाबरोबर युद्ध करायला तयार होईल. आपल्या स्वतःच्या बाहुबळाच्या दर्पाने तो भीमाबरोबर निश्चित युद्ध करेल असं भगवंत युधिष्ठिराला म्हणाले. जरासंधाच्या वधाला एकटा भीम हा पुरेसा आहे, पर्याप्त आहे. आणि मग श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले की तू जर माझं हृदय जाणत असशील, तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर भीम आणि अर्जुन यांना ठेव म्हणून तू माझ्या स्वाधीन कर. या शब्दामध्ये भीम आणि अर्जुन मी असताना सुरक्षित राहतील अशा प्रकारचा विश्वास होता. त्यामुळं अर्थातच आधीचं जे कथन होतं त्या कथनाला छेद जातो की आम्हाला आमच्या दोघांचं रक्षण अर्जुन करेल, माझ्याशी लढण्यासाठी जरासंधाला कमीपणा वाटेल म्हणून तो भीमाशी लढेल असं म्हटल्यावर मात्र युधिष्ठिर अत्यंत संकोचून भगवान श्रीकृष्णांना म्हणायला लागला की आम्ही तुझे आश्रित आहोत, तू आमच्या सर्वांचा स्वामी आहेस, तू आमचा रक्षक आहेस, तू म्हणतोस ते सर्व ठीक आहे, तुझ्या आज्ञेनुसार मी वागेन. आणि तसं झाल्यामुळं जरासंध मारला गेला, सगळे राजे बंदीगृहातून मुक्त झाले, राजसूय यज्ञही पूर्ण झाला असं हे निश्चित होईल असं मी समजेन. युधिष्ठिराचं असं अनुमोदन प्राप्त झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण भीमसेन आणि अर्जुन जरासंधाशी त्याला एकट्याला गाठून युद्ध करायचं अशा इच्छेने त्याच्या राजधानीकडे गेले. त्यांनी तेजस्वी अशा स्नातक ब्राह्मणांचा वेश परिधान केला, आपलं क्षत्रिय रूप आच्छादून ठेवलं. ते तिघही कुरुदेशामधून कुरु जंगल देशांच्या मधून जात जात रमणीय पद्म सरोवरावर पोचले. कालकूट पर्वत ओलांडून गंडकी महाशोण सदानीरा अशा नद्या ओलांडत ते पुढे गेले. शरयू नदी पार करून कोसल देशात त्यांनी पदार्पण केलं. गंगा शोणभद्र नद्यांना ओलांडलं, पूर्वाभिमुख झाले, चालत चालत मगध देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पोचले. आणि अत्यंत सुंदर वृक्षांनी सुशोभित अशा गोरथ पर्वतावर ते पोचले. तिथून त्यांनी मगधाची राजधानी पाहिली. भीमार्जुनांना या नगरीचं सौंदर्य वर्णन करून श्रीकृष्णांनी सांगितलं. त्या नगरीची ऐतिहासिक वैशिष्ट्य त्यांनी कथन करून सांगितली. आणि शेवटी भगवान म्हणाले की चारी बाजूनी अत्यंत सुरक्षित अशा या नगराला प्राप्त करून जरासंध असा अभिमान धरून आहे की मला अनुपम अशी अर्थसिद्धी नेहमीच प्राप्त होणार आहे. त्याच्या घरी जाऊन आपण त्याचा दर्प आता हरण करू. भगवान श्रीकृष्णांनी राजधानीमध्ये मुख्य दरवाजाने प्रवेश करायचं टाळलं. ते चैत्यक नावाच्या पर्वतावर गेले. तो पर्वत राजपरिवाराला फार पूजनीय आणि प्रिय होता, प्रजेला देखील तो पर्वत प्रिय होता. तिथं त्या पर्वतावर तीन मोठे नगारे होते. जरासंधाचा पिता गृहरथानी एक वृषभधारी राक्षस मारलेला होता, त्याच्या कातडीनी ते नगारे बनवलेले होते. ते नगारे जेव्हा वाजत असत तेव्हा त्यांचा अत्यंत मोठा आणि दीर्घ असा नाद निर्माण होत असे. हे तिन्ही नगारे तिथे जाऊन भगवंतांनी फोडून टाकले. त्या पर्वताचं एक नेहमी पूजनीय असणार असं शिखर खांद्यानी धडक मारून त्यांनी मोडून टाकलं. राजधानीत देखील अनेक अपशकून होत होते, काहीतरी संकट येणार अशा प्रकारे लोकांनाही वाटायला लागलेलं होतं. जरासंधानी देखील शांती करायचं ठरवलं आणि उपवास सुरू केला. स्नातक व्रताचं पालन करणाऱ्या ब्राह्मणांच्या वेशातील श्रीकृष्णाजींनी शस्त्र टाकून दिली. राजभवनाचा शोध घेत नगरात प्रवेश केला. एका माळ्याकडून बलपूर्वक काही माळा घेतल्या, त्या गळ्यात घालून अत्यंत निर्भय निश्चिंत होऊन ते जरासंधाच्या जवळ येऊन पोचले. त्यांना पाहून जरासंध उठून उभा राहिला आणि त्यांचा आदर सत्कार केला. तो म्हणायला लागला की आपलं स्वागत आहे. तेव्हा बोलण्याचं काम आपल्या स्वतःकडे राखत भगवान श्रीकृष्ण पुढे झालोय आणि म्हणाले की या दोघांनी एक नियम केलेला आहे की ते मध्यरात्रीपर्यंत काही बोलत नाहीत. त्यामुळं अर्धी रात्र उलटली की मग ते तुझ्याशी बोलतील, तोपर्यंत तू माझ्याशी बोल. जरासंधांनी त्यांना यज्ञशाळेमध्ये ठेवून घेतलं. तो स्वतः राजभवनामध्ये गेला. मध्यरात्री जरासंध यज्ञशाळेमध्ये गेला. त्याला पाहून ते तिघही म्हणाले की महाराज तुझं कल्याण असो. सर्वजण त्याच्या स्वागताकरता उठून उभे राहिले. त्यांना बसायला सांगून जरासंध म्हणाला की स्नातक ब्राह्मणाप्रमाणे तुम्ही दिसता आहात, पण विशेष प्रसंग असल्याखेरीज स्नातक ब्राह्मण गळ्यात माळा घालत नाहीत आणि चंदनाचं अनुलेपन देखील करत नाहीत. तुम्ही वेश तर ब्राह्मणांचा केलेला आहे, पण तुमचं तेज क्षत्रियांसारखं दिसतं. तुमच्या भुजा देखील प्रत्यंच्या खेचून घासून घट्टे पडल्यासारख्या दिसत आहेत. तुमचं खरं स्वरूप काय आहे ते तुम्हाला पाहून कळत नाहीये. तसंच मला समजलेलं आहे की चैत्यक पर्वतावरचे शिखर तुम्ही खांद्याचा धडका मारून तोडलेली आहेत. तुम्ही मुख्य द्वाराने नगरात प्रवेश केलेला नाहीये, आड मार्गाने तुम्ही नगरात आलेले आहात. तुम्ही नगारे तोडून टाकलेले आहेत. या सर्व गोष्टीचं कारण काय आणि माझ्याकडे येण्याचं प्रयोजन कोणतं? जरासंधाने असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण स्निग्ध आणि गंभीर अशा वाणीने म्हणाले की वेशावरून तू आम्हाला स्नातक ब्राह्मण समजू शकतोस, पण स्नातक व्रताचं पालन फक्त ब्राह्मणच करतात असं नाही, क्षत्रिय आणि वैश्य देखील त्या व्रताचं पालन करतात. आम्ही तसे विशेष नियम धारण करणारे क्षत्रिय आहोत आणि फुलांच्या माळा धारण करणाऱ्या जवळ लक्ष्मीचा निवास निश्चित असतो, म्हणून आम्ही या माळा धारण केलेल्या आहेत. विधात्यांनी क्षत्रियांचं बळ त्यांच्या बाहूंमध्ये भुजांमध्ये भरलेलं असतं. आज तू त्याची परीक्षा जर पाहायची असेल तर पाहू शकतोस. धीर पुरुष शत्रूच्या द्वारात अद्वारांनी देखील प्रवेश करतात, त्यांना मुख्य द्वारांनीच जायला लागतं असं नाही. मित्राच्या घरामध्ये दारांनी प्रवेश करण्याची पद्धत आहे आणि धर्माला ते मान्य आहे. आमच्या कार्यासाठी आम्ही तुझ्या घरी आलेले आहोत. आम्ही तुला शत्रू मानतो, त्यामुळं तुझ्याकडून आम्ही कोणताही आदर सत्कार स्वीकारला नाही आणि शत्रूकडून आदर सत्कार स्वीकारायचा नाही, हे आमचं सनातन व्रत आहे. जरासंध त्यांना म्हणायला लागला की मी तुमचा कोणताही अपराध केल्याचं मला तर स्मरत नाही, मी तुमचा शत्रू कसा? आणि क्षत्रियांना क्षत्रिय धर्मच श्रेष्ठ आहे. मी माझ्या मनाला स्वाधीन ठेवून सदा क्षत्रिय धर्मात स्थित आहे. मी माझ्या प्रजेचाही कोणताही अपराध केलेला नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मला चुकीने शत्रू किंवा अपराधी म्हणत असावेत. त्याच्यावर भगवंत जरासंधाला म्हणायला लागले की संपूर्ण कुळात एकच पुरुष कुळाचा भार वाहतो, कुळातल्या सर्वांचं संरक्षण करतो. अशा महापुरुषाच्या आज्ञेने आम्ही तुला दंड देण्यासाठी म्हणून आलेले आहोत. आणि हा महापुरुष राजा युधिष्ठिर आहे. तू आर्यावर्तातल्या क्षत्रियांना कैद केलेला आहेस आणि अशा प्रकारचा क्रूर अपराध करून तू स्वतःला निरपराधी कसा समजतोस? एक राजा दुसऱ्या राजाची हत्या कशी करू शकतो? तू राजांना कैद करून त्यांना रुद्रदेवाला बळी देऊ इच्छितोस. मनुष्यांचा देवाला बळी दिलेला आतापर्यंत कोणी पाहिलेला नाही. हा नरमेध यज्ञ तू कल्याणकारी भगवान शिवाची पूजा करून करू इच्छितोस. तुझी बुद्धी नष्ट झालेली आहे. तू क्षत्रिय आहेस, ते राजेही क्षत्रिय आहेत. तू आपल्या ज्ञाती बांधवांना पशु समजून त्यांची हत्या करतोस. तू अत्यंत क्रूर आहेस. संकटात सापडलेल्या दीन दुःखी लोकांचे आम्ही रक्षक आहोत. म्हणून तुझा वध करण्यासाठी आम्ही आलेले आहोत. कर्मफळ क्षत्रिय धर्म याच्या संबंधी भगवंतांनी जरासंधाला काही वचन ऐकवली आणि भगवान म्हणाले की तुझ्याशी युद्धाची इच्छा बाळगणारे आम्ही नक्कीच ब्राह्मण नाही. असं म्हणून अत्यंत गंभीरपणे, अत्यंत शांतपणे, अत्यंत निश्चयी स्वरामध्ये आपल्या स्वतःच्या सामर्थ्य आणि पराक्रमाच्या आत्मविश्वासाने भगवंतांनी आपल्या स्वतःची ओळख जरासंधाला करून दिली. ते म्हणाले की मी तुझा शत्रू वसुदेव पुत्र, ऋषिकेश आहे आणि हे पांडुपुत्र भीमसेन आणि अर्जुन आहेत. मी या दोघांच्या मामाचा पुत्र आणि तुझा प्रसिद्ध शत्रू श्रीकृष्ण आहे. परत एकदा ऐक, मला नीट ओळख. तुला आम्ही युद्धासाठी आव्हान देतो. तू स्थिर राहून आमच्याशी युद्ध कर. एकतर सगळ्या राजांना सोडून दे किंवा आमच्याशी युद्ध कर. तुझ्या समोर दोन पर्याय मी ठेवतो. जरासंध म्हणाला की मी क्षत्रिय धर्माला अनुसरून युद्धात जिंकून या राजांना आणलेलं आहे. पराक्रमाने शत्रूला वश करून त्यांच्याशी इच्छेनुसार वर्तन करावं हे क्षत्रिय धर्माला धर्मानुकूल आहे. क्षत्रियांच्या व्रताला अनुसरून बळी देण्यासाठी उपहार म्हणून आणलेल्या या राजांना तुमच्यासारख्यांच्या भीतीने मी कसा सोडून देईन, असं जरासंध श्रीकृष्णांना म्हणायला लागला. तो म्हणाला की तुमची सेना घेऊन या, माझ्या व्यूहरचनात्मक सेनेशी सेनेबरोबर त्यांचं युद्ध होऊन देत. तसंच तो म्हणाला की मी एकटा तुमच्यापैकी दोघांशी किंवा तिघांशी देखील लढू शकतो, किंवा पाळी पाळी मी तुमच्या प्रत्येकाशी मी लढेन. असं म्हणून जरासंधांनी तिघांशीही युद्ध करायची इच्छा व्यक्त केली. त्यांनी ताबडतोब आपला पुत्र सहदेव याला राज्याभिषेक करण्याची आज्ञा दिली. त्यालाही लक्षात आलं की प्रसंग मोठा विचित्र आहे. त्यांनी युद्धाचा निश्चय केला आणि राजांना सोडायला तो तयार नाही. असं लक्षात आल्यावर श्रीकृष्ण म्हणाले की आमच्यापैकी कोणाही एकाशी युद्ध करण्यासाठी तुझ्या मनात उत्साह वाटत असेल तर तुझ्याशी युद्ध करण्यासाठी आमच्यापैकी कोणी सज्ज व्हायचं ते तरी सांग. भगवंतांनी असं विचारल्यावर जरासंधाने भीमसेनाशी युद्ध करायला तयारी दाखवली. भीम हा अत्यंत पुष्ट अशा शरीराचा अजानुबाहू भरदार खांदे असणारा असा वीर योद्धा होता. भीमसेनांचं वर्णन महर्षी व्यासांनी महाभारतामध्ये तप्त सुवर्णाप्रमाणे गौरवर्ण असं केलेलं आहे. मदोन्मत्त गजेंद्राप्रमाणे भीमसेनाची चाल असे. भीमसेनांचं शरीर अतिशय बांधेसूद कसलेलं पिळदार असं होत. नकुल हा महाभारतामध्ये नाजूक सौंदर्याचा आदर्श समजला जात असे, तर भीमसेन मर्यादी मर्दानी सौंदर्याचा आदर्श होता. अत्यंत बलवान असा भीमसेन सर्व प्रकारच्या युद्धामध्ये अत्यंत चपळ होता, अतिशय उत्साही होता, त्याचा आहार फार प्रचंड होता. भीमसेन फक्त गदा युद्धामध्ये निपुण होता असं समजलं जातं ते चुकीचं आहे. खड्ग युद्ध, गदा युद्ध आणि रथातून धनुष्यबाणांनी करण्याचं युद्ध या सर्व युद्ध प्रकारामध्ये तो अत्यंत निपुण होता. मल्लयुद्धामध्ये देखील तो फार प्रभावी होता. त्यांनी बकासूर, कीचक, हिडिंब आणि या जरासंधाचा देखील मल्लयुद्धातच वध केलेला होता. वायुदेवतेचा प्रसाद म्हणून कुंतीला तो प्राप्त झालेला होता. त्याच्या जन्माच्या वेळेला पांडूनी कुंतीला असं सांगितलं की धर्माचरण करणारा असा पुत्र मागून घेतल्यानंतर क्षत्रियांना सामर्थ्याची विशेष आवश्यकता असते, त्यामुळं तू वायुदेवतेला आवाहन कर आणि वायुदेवतेपासून सामर्थ्यशाली असा पुत्र मिळव. हा भीमसेन द्रोण शिष्य होता, मात्र गदा युद्धाचं विशेष शिक्षण त्यांनी कृष्णाचे बंधू बलराम यांच्याकडून प्राप्त केलेलं होत. भीमसेनाशी युद्ध करण्याचं जरासंधांनी स्वीकारलं. भीमसेन अत्यंत सामर्थ्यशाली असा होता. जरासंध भीमसेनाशी लढणं बरोबरीच आहे असं मानला असं महाभारतकार म्हणतात. पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की माझ्याकडे ठेव म्हणून या दोघांना दे, तेव्हा या दोघांचं रक्षण वेळ प्रसंगी आपण करू शकतो असा विश्वास स्वतः श्रीकृष्णांना देखील होता. जरासंधाचा जावई कंस याला भगवान श्रीकृष्णांनी स्वतः बालपणी मारलेलं होतं. त्याचे जरासंधाचे अत्यंत सामर्थ्यशाली असे दोन सेनापती हंस आणि डिंभक यांना देखील भगवंतांनी मारलेलं होतं. 17 वेळेला स्वतःच्या पराक्रमाने भगवंतांनी जरासंधाला देखील माघार घ्यायला लावलेलं होतं. द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला जरासंध तिथं युद्धासाठी उत्सुक असताना जेव्हा भगवंत मध्ये पडले, श्रीकृष्ण मध्ये पडले, तेव्हा मुकाट्यानी जरासंधानी युद्ध आवरून घेतला असा इतिहास होता. त्यामुळे श्रीकृष्णांशी युद्ध करण्यासाठी जरासंध मनातून तयार नव्हता हे स्पष्ट आहे. अर्जुनाशी देखील युद्ध करायला जरासंध मनापासून तयार नव्हता, कारण जे धनुष्य जरासंधाला उचलता देखील आलेलं नव्हतं ते युद्ध 2.5 प्रहर हातात घेऊन अर्जुनाने सर्वांशी द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला युद्ध केलेलं जरासंधाने पाहिलेलं होतं. पण जरासंध मात्र भगवंतांची जशी अटकल होती त्याप्रमाणे भीमसेनांशी युद्ध करता प्रवृत्त झाला. आपण एक भजन करूया आणि मग पुढची कथा पाहू.
या भजनातली पहिली ओळ जरा मोठी आहे, ती सगळ्यांनी सलगच म्हणायची. केशवा माधवा जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना. केशवा माधवा जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना. केशवा माधवा जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना. जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना. नेत्र कमल दल अतीव मनोहर, नेत्र कमल दल अतीव मनोहर, नेत्र कमल दल अतीव मनोहर, अतीव मनोहर. अंतर्यामी प्रभु परमेश्वर, अंतर्यामी प्रभु परमेश्वर, अंतर्यामी प्रभु परमेश्वर, प्रभु परमेश्वर. माया मानुष वेश लीलाधर, माया मानुष, माया मानुष वेश लीलाधर, वेश लीलाधर. माया मानुष वेश लीलाधर, माया मानुष लीलाधर, माया मानुष वेश लीलाधर, वेश लीला.
जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना। केशवा माधवा जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना, माधवा जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना। नेत्रकमलदल अतीव मनोहर, नेत्रकमलदल अंतरयामी प्रभु परमेश्वर, माया मानुष वेश लीलाधर, या मानुष वेश लीलाल, माया मानुष वेश लीलाधर, वेश लीलाल। जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना, जय देवा मधुसूदना।
जरासंध युद्धाला तयार झाला, ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन त्यांनी करून घेतलं, क्षत्रिय धर्माचं स्मरण केलं, आपला मुकुट काढून ठेवला, द्वंद्व युद्धासाठी केस बांधले आणि भीमाला म्हणाला की मी तुझ्याशीच युद्ध करीन, कारण श्रेष्ठ पुरुषाशी लढून हरणही चांगलं असतं। भीमाने देखील स्वस्ती वाचन करून श्रीकृष्णांशी विचार विनिमय केला आणि युद्धाच्या इच्छेने जरासंधाजवळ जाऊन उभा राहिला। या द्वंद्व युद्धाचं वैशिष्ट्य असं असतं की या द्वंद्व युद्धामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची नसते, दोघांनीच युद्ध संपवायचं असतं। शिवाय दोघांपैकी कोणीही एकाचा मृत्यू होईपर्यंत हे युद्ध चालू राहतं, अखंड हे युद्ध चालत राहतं आणि युद्धाच्या नियमाप्रमाणे दोघांनी प्रथम हात मिळवले, एकमेकांच्या चरणांना वंदन केलं आणि एकमेकांच्या खांद्यावर वारंवार आघात करत आपल्या खांद्यांनी आणि अंगांनी एकमेकांशी भिडायला सुरुवात केली। भीम आणि जरासंधाचं हे युद्ध महाभारतकार असं म्हणतात की कार्तिक प्रतिपदेला सुरू झालं। दिवस रात्र अविरत निराहार अशा स्थितीमध्ये प्रतिपदेला सुरू झालेलं हे युद्ध त्रयोदशीपर्यंत चाललेलं होतं। चतुर्दशीच्या रात्री मगध नरेश जरासंध क्लेशाने थकला, युद्धातून निवृत्त व्हायला लागला। ते पाहून श्रीकृष्णांनी भीमाला सूचना केली की शत्रू थकलेला असेल तर त्याला अधिक पीडा द्यावी, जर पूर्ण पीडा दिलीस तर तो प्राणांचाही त्याग करेल। संकेत ओळखून भीमानी जरासंधाच्या वधाचा विचार केला आणि श्रीकृष्णांकडून मार्गदर्शनाच्या अपेक्षेने तो म्हणाला की या जरासंधानी लंगोटानी आपली कंबर कसून बांधलेली आहे. हा माझ्या अधीन होईल असं मला वाटत नाही, शरण येईल असं मला वाटत नाही. त्याच्यावर भीमसेनाला भगवंतांनी जरासंधाचा वध करण्यासाठी उद्युक्त केलं. ते म्हणाले की तुझं जे सर्वोत्कृष्ट दैवी स्वरूप आहे, तुला वायुदेवाकडून जे दिव्य बळ मिळालेलं आहे, ते आज आम्हाला सर्वांना तू जरासंधावर चालवून दाखव. असा संकेत मिळाल्याबरोबर महाबलवान भीमानी बलवान जरासंधाला उचलून वेगाने गरगर फिरवलं. 100 वेळेला फिरून त्यांनी त्याला भूमीवर आपटलं, त्याच्या पाठीला धनुष्याप्रमाणे वाकवलं, दोन्ही गुडघ्यांच्या आघाताने त्याची पाठ त्यांनी मोडून टाकली, आपल्या शरीराने त्याला रगडून काढलं, सिंहनाद केला. श्रीकृष्णांनी एक काडी उभी चिरून भीमसेनाला दाखवली, त्या संकेताप्रमाणे त्यांनी मांडीपासून दोन पाय हातात धरून जरासंधाला दोन तुकडे करून विभागून मारून टाकलं. कीर्तनकार वर्णन करून सांगतात तसं डावी काडी उजव्या बाजूला आणि उजवा तुकडा डाव्या बाजूला, अशा प्रकारे काही कथा नाही. त्याला मध्ये चिरला आणि दोन्ही बाजूला त्याचे दोन तुकडे टाकून दिले. जरासंधाचं शरीर राजभवनाच्या दारावर ठेवून ते तिघही तिथून निघाले. जरासंधाचाच दिव्य भव्य रथ त्यांनी घेतला आणि पर्वताच्या बाजूला असलेल्या कारागृहामध्ये जाऊन त्यांनी राजांना प्रथम मुक्त केलं. भयमुक्त झालेल्या राजांनी श्रीकृष्णांची भेट घेतली, त्यांना ते शरण गेले. भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला शस्त्र संपन्न होते, शत्रूवर त्यांनी विजय मिळवलेला होता. त्या अवस्थेमध्ये त्या रथावर भीमार्जुनांसह आरूढ होऊन ते गिरिव्रज नगराच्या बाहेर निघाले. बंदिवासातून सुटलेले राजेही त्यांच्या बरोबर होते. जरासंधाच्या रथाचं नाव सौंदर्यवान असं होत. एकाच वेळेला दोन रथी त्या रथावर चढून युद्ध करू शकतील एवढी जागा होती. त्या रथावर भीम आणि अर्जुन दोघ रथी म्हणून बसलेले होते आणि भगवान स्वतः सारथी झालेले होते. पुढे भारतकालीन युद्धामध्ये भगवंत अर्जुनाचे सारथी झालेच, पण पार्थ सारथी होण्याचा हा त्यांचा पहिला प्रसंग होता. त्या तिघांना अशा रीतीने रथारूढ पाहून मगध निवासी मोठे विस्मयचकित झाले. श्रीकृष्णांनी तो रथ अतिशय कौशल्याने उभा केला. सर्व नागरिकांनी आणि ब्राह्मणांनी शास्त्रीय विधीनुसार त्यांचं पूजन केलं. बंदीगृहातून सुटलेल्या राजांनी देखील मधुसूदनाची पूजा केली आणि त्यांची स्तुती करत ते म्हणाले की हे महाबाहो देवकी नंदन, भीमार्जुनांचं बल सहाय्य असताना धर्माचं रक्षण करणं तुम्ही आश्चर्यकारक नाही. आम्ही सर्व राजे जरासंध रूपी भयानक डोहामध्ये बुडत होतो, तू आमचा उद्धार केलेला आहेस. हे विष्णू, अतिशय भयंकर अशा कारागृहामध्ये आम्ही मोठ्या दुःखात दिवस कंठित होतो, या संकटातून मुक्त करून तू अत्यंत उज्ज्वल असे यश प्राप्त केलेलं आहेस. आम्ही तुला प्रणाम करतो, आम्ही काय सेवा करावी ते आम्हाला सांग. तेव्हा भगवंत म्हणाले की धर्मराज युधिष्ठिर राजसूय यज्ञ करू इच्छित आहे. धर्माच्या ठिकाणी तत्पर राहून सम्राटपद प्राप्त करण्याची त्याला इच्छा झालेली आहे. या कार्यामध्ये तुम्ही सर्वांनी त्याला सहाय्य करावं. सर्व राजांनी तसंच होईल असं म्हणून भगवंतांची आज्ञा शिरोधार्य मानली. भगवंतांना अनेक प्रकारची रत्न भेट म्हणून दिली. जरासंधाचा मुलगा सहदेव पुरोहितांना पुढे करून मंत्री आणि सेवकांच्या सह नगराच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर मोठं रत्न भांडार होत. सहदेव भयग्रस्त होता. श्रीकृष्णांनी त्याला अभय दान दिलं. त्यांनी आणलेल्या बहुमूल्य रत्नांची भेट श्रीकृष्णांनी स्वीकारली आणि अत्यंत प्रसन्नतेने त्याचा राज्याभिषेक केला. श्रीकृष्णांनी सहदेवाला सुहृद बनवल्यावर भीमसेन आणि अर्जुनांनी देखील त्याचा सत्कार केला. अभिषिक्त होऊन सहदेव नगरामध्ये परत गेला. हा जरासंध पुत्र सहदेव पुढे कायमचा श्रीकृष्णांचा ऋणी राहिलेला दिसतो. महाभारतकालीन युद्धामध्ये तो पांडवांच्या बाजूनी युद्धासाठी म्हणून आला. सहदेव परत गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी भीमार्जुनांसह तिथून प्रस्थान केलं. ते परत इंद्रप्रस्थाला आले. युधिष्ठिराला भेटून त्यांनी सांगितलं की अत्यंत भाग्याची गोष्ट आहे की भीमसेनानी जरासंधाला ठार केलं, समस्त राजांना बंदीतून मुक्त केलं. मोठ्या भाग्याने हे दोघही बंधू भीम आणि अर्जुन अत्यंत सकुशल क्षतिरहित असे होऊन परत आलेले आहेत. युधिष्ठिरांनी श्रीकृष्णांचा यथायोग्य सत्कार केला. त्याच्यानंतर युधिष्ठिर कुंती द्रौपदी यांची आज्ञा घेऊन आणि भीमार्जुन नकुल सहदेव सुभद्रा भौम्य यांना विचारून जरासंधाच्याच त्या रथावर आरूढ होऊन भगवान श्रीकृष्ण द्वारकेकडे निघून गेले. या जरासंध वधाचा फार मोठा परिणाम भारतवर्षावर आर्यावर्तावर पडला. या वधामुळं आणि हा वध भीमसेनानी केल्यामुळं भारतातले सगळी राजमंडळ भीतीने थरकापून उठली. पांडवांच्या सत्तेचा धाक कौरव प्रमुखांना देखील निर्माण झाला. भीमसेनाला जिंकणं अशक्य आहे हे धृतराष्ट्राला कायमचं समजलं. जे राजे 86 राजे मुक्त केले गेले त्यांची कृष्णांविषयी आणि पांडवांविषयी कायम कृतज्ञतेची भावना राहिली. जरासंधाचा पुत्र सहदेव हा कृष्णभक्त होऊन गेला आणि तो कायम कृष्णांच्या ऋणामध्ये राहिला. अधार्मिक अशा राजसत्तांचा संघ भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाचा वध केल्याच्या झाल्याच्या निमित्ताने हा संघ फोडला. त्यांचा जो म्होरक्या होता तो म्होरक्याच मारून टाकला गेला. असं झाल्यामुळं अधार्मिक अशा प्रकारच्या ज्या सत्ता होत्या त्या सत्ता अत्यंत भयभीत झाल्या. याचे मोठे दूरगामी परिणाम एकूण राजकारणावर पडले. जेव्हा पांडवांनी राजसूय यज्ञ करायला घेतला त्यानिमित्ताने दिग्विजय केला तेव्हा भीमसेनाच्या आणि पांडवांच्या या पराक्रमाचं स्मरण राहून अनेक राजे त्यांना शरण आले. युद्ध न करता देखील शरण आले. भगवान श्रीकृष्णांचं स्वतःची प्रतिमा राजकारणी धुरंधर शक्तिशाली राजा स्वतःला हवं ते घडून आणणारा ही इतकी वाढली, इतकी वृद्धिंगत झाली की त्यामुळं त्या काळी असणारे सगळे राजे आणि त्यांचा प्रभाव एकट्या भगवान श्रीकृष्णांच्या प्रभावामुळं जवळपास निरस्त झाला. शिवाय भगवान श्रीकृष्ण हे काहीच स्वार्थाकरता करत नसून युधिष्ठिराच्या धर्मराज्याकरता करताहेत हे समजल्यामुळं भगवान श्रीकृष्णांकडे पाहण्याची जी भावना होती ती केवळ भयाची राहिली नाही तर एक प्रकारचा आदर भगवान श्रीकृष्णांबद्दल या सगळ्या गोष्टीमुळं निर्माण झाला. आपल्या स्वार्थाकरता म्हणून जे जे राजे अन्याय आणि अत्याचार करत होते त्या सर्वांना संपवणारा, नाहीसा करणारा आणि त्यांना संपवल्यानंतर त्यांच्या राज्याची कोणतीही अभिलाषा न बाळगणारा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा जी खरं म्हणजे कंसवधापासून निर्माण झालेली होती ती तिच्यावर या जरासंध वधामुळे शिक्कामोर्तब झाला. भगवान श्रीकृष्ण हे सज्जनांचं रक्षण कोणत्याही प्रकाराने कोणत्याही थराला जाऊन टोकाला जाऊन करणारच अशा प्रकारची एक शाश्वत अशी निश्चिंतता सर्वांना, सर्व प्रजाजनांना, सर्व भारतवासियांना निर्माण झाली. या जरासंध वधाचं भगवान श्रीकृष्णांच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. न करता करणं, अक्रियताची कर्म करणे, न लढता शत्रूला नेस्तनाबूत करणे ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी या प्रसंगापासून करायला सुरुवात केली. याच्यानंतर भगवंतांनी शस्त्र उचललं नाही असं नाही, शिशुपालाला मारण्यासाठी म्हणून भगवंतांनी परत एकदा शस्त्र उचललंच आहे, तरी देखील भगवंतांच्या जीवनामध्ये जे कठोर संघर्ष होते ते संघर्ष करण्याची भगवंतांना फारशी आवश्यकता या प्रसंगाच्या वेळेला देखील भीमाच्या करवी वध करवला आणि जवळपास संपून गेली. आणि राजा युधिष्ठिराच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर भगवंतांसारखा अत्यंत भक्कम असा पाठीराखा, सामर्थ्यशाली पाठीराखा युधिष्ठिराच्या मागे उभा आहे आणि पाचही पांडव अत्यंत देदीप्यमान पराक्रम गाजवणारे आहेत अशी ख्याती पांडवांची सर्वदूर पसरली. जरासंधाचा वध ही असामान्य घटना असल्यामुळं धृतराष्ट्राच्या मनामध्ये दुर्योधनाच्या बाबत दुर्योधनाला भीमाकडून भीती आहे अशा प्रकारचा भाव कायमचा त्याच्या मनामध्ये या घटनेने बसला. इथून पुढचं जर महाभारत पाहिलं आणि इथून पुढचा धृतराष्ट्राचा भीमाविषयीचा भाव जर पाहिला तो सुरुवातीपासूनच अत्यंत द्वेषमूलक असा होता. पण भीमसेन हा अर्जुनापेक्षा देखील जिंकायला कठीण अशी भावना धृतराष्ट्राची निर्माण झाली. प्रत्यक्षत देखील महाभारतकालीन युद्धामध्ये धृतराष्ट्राच्या 100 च्या 100 पुत्रांना फक्त भीमानीच मारलं, एकट्या भीमानी 100 कौरवांचा वध केला. अर्जुनानी नव्हे, युधिष्ठिरांनी नव्हे, नकुल सहदेवांनी नव्हे, त्यांनी इतर योद्धे मारले असतील. अशा रीतीने युधिष्ठिराला, युधिष्ठिराचं सामर्थ्य भीमामुळं कैक पटीने वाढलं असं धृतराष्ट्राला वाटायला लागलं. एक मोठी कलाटणी देणाऱ्या या प्रसंगामुळे राजसूय यज्ञासाठी म्हणून युधिष्ठिर पात्र आहे असं भगवंतांचं जे मत होतं त्याला अनुसरून राजसूय यज्ञ युधिष्ठिराने घडवला त्याची हकीकत आपण पुढच्या मंगळवारी पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.